आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो पंचायती कोयर एकठांय करिना तांचेर खर कारवाय जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. बर्ज दुर्घटनेन दोशी आशिल्ल्यांचेर खर कारवाय जातली, कोणूच दोशी सुटचे ना अशें आश्वासन तांणी दिलें. म्हजे घर येवजणे खाला सगळ्या गोंयकारांच्या नांवांचेर घरां जातली अशें मुखेलमंत्री सावंत हांणी स्पश्ट केलें. अभिभाशणा खातीर राज्यपालांक परबी दिवपी थाराव सभाघरांत संमत जालो. राज्यपालांच्या अभिभाशणाचेर जाल्ले चर्चेक मुखेलमंत्र्यांनी काल बिरेस्तारा जाप दिली. अभिभाशणा खातीर राज्यपालांक परबी दितना मुखेलमंत्र्यांनी सरकाराच्या कामगिरीचो नियाळ घेतलो. सरकाराच्यो सगळ्यो येवजण्यो तशेंच तिसऱ्या जिल्ह्याचो नियाळ राज्यपालांनी अभिभाशणांत मांडला. कल्याणकारी येवजणेचो लाव चडांत चड लोकां मेरेन पावोवपा खातीर कुशावती या तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती झाल्या असं त्यांनी सांगले. गोय सरकारच्या राजभाषा संचालनालयान राज्य पावण्यार अस्मिताय दीस कार्यावळ आज सकाळी 9:30 आयोजित केल्या. ही कार्यावळ गोय राज्य जैव विविधताय मंडळ, गोय राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद तसेच नियोजन सांख्यिकीय मोलावणी संचालनालय हांच्या जोड पालवान जातली. ही कार्यावळ पणजेत इन्स्टिट्यूट मिनेसिस प्रकांजांच्या मुखेल सभाघरांत जातली. मुखेलमंत्री तसेच राजभाषा मंत्री दोतर प्रमोद सावंत, विज्ञान तंत्रज्ञान आणि कोयर व्यवस्थापन मंत्री आत्नासिंह मनसुरात आणि हेर मानेस कार्यावळीक हजर असतले. गोयातला कार्निवाल महोत्सव हा आंतरराष्ट्रीय मळावेलो नामनेचो महोत्सव. मात या महोत्सवात फ्लोट करपी कलाकार सध्या कमी मोलाचे बक्षीस मिळिल्ल्यान निर्शेल्यात असे कुडचडेचे आमदार निलेश काब्राल हांणी शून्य वराक सभाघराच्या नदरेक हाडून दिले.
Is an internationally recognized cultural event and a major tourism attraction of the state. However, the participants who form its backbone are facing serious financial difficulties. The prize money for carnival's float, especially in the traditional category, has remained unchanged for more than 10 years despite steep rise in cost of fabrication, logistics, manpower and materials.
मजगती बक्षिसाचे मोल पर्यटन खाते वा सरकार थारायना, पर्यटन खाते या महोत्सवाचे आयोजन करपी कार्नवाल समितीक एक रकमी पैसे दिता. उपरांत समिती बक्षिसाचे मोल कितले आसचे ते थारायता अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिली.
विषय जो आसा आमी बल्क अमाउंट दितात. इच कमिटी जी आसता डिसाइड्स खंयच्या फ्लोटाक कितें दिवप. ट्रेडिशनल आसा, क्लब इन्स्टिट्यूशनल आसा, फंक जंक आसा, फॅमिली आसा, क्लाउन जोकर आसा, वेगळे वेगळे कॅटेगरीज आसता फॉर विच द टोटल अमाउंट इज गिवन. आता प्राइज मनी डिस्ट्रीब्यूट कशी करप ही कमिटी डिसाइड करता. एडिशनली लॉट ऑफ कमिटी टेक प्रायव्हेट स्पॉन्सर्स टू एनहान्स देअर कार्निवल फ्रॉम द इफेक्ट वेर इट इज. हाउएव्हर जे दोन्ही प्रश्न घाल्ले आसा फायनान्शियल इम्प्लिकेशन आशिल्ल्यान
गोयच्या वेगवेगळ्या वाठारांत खेत्यांनी पिकावळीचे लुकसान करपाचे प्रमाण वाढला. खासा करून नाल्ल, सुपारी, केळी तसेच हेर पिकावळीचे खेती व्हडा प्रमाणात लुकसान करता. हो प्रश्न सुटावो करपाक शेती खात्यान जाता तितले बेगीन यत्न करचे अशी मागणी दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेट्ये हांणी शून्य वराक केल्या. हो प्रश्न सुटावो करपाचे आश्वासन या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिला. उत्तर गोंय जिल्हो हॉस्पिटल, दक्षिण गोंय जिल्हो हॉस्पिटल तसेच हेर मुळावी भलायकी केंद्रात तांचे कडेन दोतोराचो उणाव तसेच भलायकीचे उपचार दिवपाक गरजेची मागणी नाशिल्ल्या कारणान दुयेंतींक थेट गोंय वैजकी महाविद्यालय हॉस्पिटला कडेन रेफरल दिवन वळयतात. हाका लागून गोमेकोचेर ताण आयला. या विशीं विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी विधानसभा कामकाजाच्या प्रश्नोत्तराच्या वराक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांकां प्रश्न केल्लो.
ओपिनियन जाय जाल्यार जीएमसीन, न्युरोलॉजी ओपिनियन जाय जाल्यार जीएमसीन, ऑर्थोपेडीक डिपार्टमेंट ना, सीकेडी जे क्रॉनिक किडनी डिझीज हे जाता रिनल फेलियर डिपार्टमेंट टेक्स अ व्यू सेंड्स टू जीएमसी. स्टेमी पेशंट्स आर थ्रोम्बोलायज्ड एंड सेंड टू जीएमसी. नॉर्थ गोवा हेज द हायस्ट रिफरल्स म्हापसा 7,300.
ताका जाप दितना भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी म्हळे.
Speaker sir, I have never said at any given point of time that everything is 100% perfect. There are certain things that have to be coped up with. Main is that every aspect is being looked at. You know the difficulties that we have there and the things that have to be done to get the doctors, to get interventions. Easy to make a speech, but I have to get them, make them available.
गोंय वेचायेन नोंद केल्ल्या प्रमाण काल पणजेन चडांत चड तापमान 32.4 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 21.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. गदरे गास्पदेश टेनीस सर्तीक 22 जानेर सावन सुरवात जातली. मॅची मिरामार क्लब टेनीस दी गास्पदेशान जातल्यो. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:00.